Lass uns gehen.
Kannst du mir einen Gefallen tun?
Kya aap mera ek kaam kar sakte hain?
Könnten Sie mir die Tür öffnen?
Kya aap mere liye darwaza khol sakte hain?
Das ist wirklich schwer. Können Sie mir helfen, es anzuheben?
Ye waqai bhari hai. Kya aap ise uthane mein meri madad kar sakte hain?
Kann mir jemand helfen, das zu meinem Auto zu bringen?
Kya koi ise meri car tak lane mein meri madad kar sakta hai?
Es ist zerbrechlich. Bitte gehen Sie vorsichtig damit um.
Yeh nazuk hai. Kripya ise sambhalte samay savdhan rahein.
Ich möchte das hier oben haben. Können Sie mir helfen, es herunterzubekommen?
Main use wahan upar chahta hoon. Kya aap use niche lane mein meri madad kar sakte hain?
Ich hole mir nur schnell einen Kaffee. Stört es Sie, wenn ich vor Ihnen bestelle?
Main bas ek twarit coffee le raha hoon. Agar main aapse pehle order kar dun to kya aapko koi aapatti hai?
Kannst du mir die Milch geben?
Kya aap mujhe doodh de sakte hain?
Ich habe es eilig. Ist es in Ordnung, wenn ich vor dir gehe?
Main jaldi mein hoon. Agar main aapke samne jaun to kya theek rahega?
Wir waren tatsächlich vor Ihnen hier. Stört es Sie zu warten?
हम वास्तव में आपसे पहले यहां थे क्या आपको इंतजार करने में कोई आपत्ति है
Könnten Sie bitte aus dem Weg gehen?
क्या आप कृपया रास्ते से हट सकते हैं
Stört es Sie, wenn ich die Heizung aufdrehe? Mir ist kalt.
अगर मैं गर्मी बढ़ा दूं तो क्या तुम्हें कोई आपत्ति है मुझे ठंड लग रही है।
Ich friere. Hast du eine Jacke, die ich mir ausleihen kann?
मुझे ठंड लग रही है। क्या आपके पास कोई जैकेट है जिसे मैं उधार ले सकता हूँ?
Wirst du den Ventilator einschalten? Es ist so heiß hier drin.
क्या आप पंखा चालू करेंगे? यहां बहुत गर्मी है।
Könnten Sie Ihre Musik leiser stellen? Es ist wirklich laut.
क्या आप अपना संगीत बंद कर सकते हैं? ये सचमुच बहुत तेज है।
Können Sie mich zum Flughafen fahren?
क्या आप मुझे हवाई अड्डे तक ले जाने के लिए उपलब्ध हैं?
Können Sie mich nach dem Unterricht abholen?
क्या आप कक्षा के बाद मुझे लेने आ सकते हैं?
Helfen Sie mir, meine Brille zu finden? Ich kann nicht sehen.
क्या आप मेरा चश्मा ढूंढने में मेरी मदद करेंगे? मैं नहीं देख सकता।
Kannst du mir die Fernbedienung zuwerfen?
Kya aap mujhe remote de sakte hain?
Wären Sie bereit, bei uns den Platz zu tauschen?
Kya aap hamare saath seete badalne ko ichhuk honge?
Sitzt hier jemand? Interessiert es Sie, wenn wir hier sitzen?
Kya wahan koi baitha hai? Kya aapko parwah hai agar hum yahan baithein?
Kann ich diesen Stuhl für meinen Freund nehmen?
क्या मैं ये कुर्सी अपने दोस्त के लिए ले सकता हूँ?
Würdest du deinem Freund von diesem Podcast erzählen?
क्या आप अपने मित्र को इस पॉडकास्ट के बारे में बताएंगे?